योना अध्याय एक. अमितायाचा पुत्र योना याच्याकडे परमेश्वराचे वचन आले की, उठ व त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि तिकडे जाऊन त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मजसमोर वर आली आहे. परंतु योना परमेश्वराच्या सानिध्यापासून तारशी शहरास दूर पळून जायला निघाला आणि याफो येथे गेला. तेव्हा तारशीसास जाणारे एक जहाज त्यास सापडले. मग त्याने प्रवासाचे भाडे दिले व परमेश्वराच्या सानिध्यापासून त्यांच्याबरोबर दूर तारशीसात जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला. परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की ही जहाज फुटण्याच्या मार्गावर आले. तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येक जण आपल्या देवाला हाक मारू लागले व जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले. परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता. मग जहाजाचा मुख्य नायक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत का पडलास? उठ, आपल्या ईश्वराला हाक मार, कदाचित तुझा ईश्वर आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. ते सर्व एकमेकाला म्हणाले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर आले आहे हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. तेव्हा त्यांनी योनाला म्हटले, आम्ही तुला विनंती करतो, कोणामुळे हे संकट आम्हावर आले आहे हे तू आम्हास सांग. तुझा धंदा काय आहे आणि तू कोठून आला आहेस? तुझा देश कोणता आणि तू कोणत्या लोकांपैकी आहेस? योनाने त्यांना म्हटले, मी इब्री आहे, ज्या स्वर्गातल्या देवाने समुद्र व कोरडी भूमी उत्पन्न केली त्या परमेश्वराचे मी भय धरतो. मग त्या लोकांस अत्यंत भीती वाटली आणि ते योनाला म्हणाले, तू हे काय केले? कारण त्या लोकांनी जाणले की तो परमेश्वरासमोरून पळून जात आहे, कारण त्यांनी त्यास तसे सांगितले होते. मग ते योनाला म्हणाले, समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यास म्हणाला, तुम्ही मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे समुद्र तुमच्यासाठी शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला माहीत आहे. तरी सुद्धा त्या मनुष्याने जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्लविले, परंतु ते काही करू शकत नव्हते, कारण समुद्र त्याचवर अधिकाधिक खवळत चालला होता. तेव्हा ते परमेश्वराचा धावा करत म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, या मनुष्याच्या जीवामुळे आमचा नाश होऊ नये आणि त्याच्या मृत्यूचा दोष आम्हावर येऊ नये, कारण हे परमेश्वरा, जसे तुला योग्य वाटले तसे तू केले आहेस. नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला. मग त्या मनुष्यास परमेश्वराची खूप भीती वाटली आणि त्यांनी परमेश्वरास यज्ञ केला आणि नवसही केले. मग योनाला गिळण्यास परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. योना 3 दिवस आणि 3 रात्री त्या माशाच्या पोटात होता. योना अध्याय 2. नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. तो म्हणाला, मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली आणि त्यांनी मला उत्तर दिले. मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली, तू माझा आवाज ऐकलास. तुम्हाला समुद्राच्या मध्यभागी खोल टाकले आणि प्रवाहाने मला वेढले. तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला आणि मी म्हणालो, मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन. जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले आणि डोहाने सर्व बाजूनी मला घेरले. समुद्रातील शिवाळ्याने माझ्या डोक्याला लपेटले. मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो. पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले. तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्ड्यातून वरती काढला आहे. जेव्हा माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहोचली. जे निरर्थक मूर्तीकडे आपले चित्त लावतात व ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात, परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन. जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, कारण परमेश्वराकडूनच आहे. मग परमेश्वराने त्या मोठ्या माशाला आज्ञा केली तेव्हा त्याने योनाला कोरड्या भूमीवर ओकून टाकले. योना अध्याय 3. परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले, उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर. मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे हे फार मोठे शहर होते. ते सर्व चालत फिरण्यास 3 दिवस लागत होते. योना शहरातून 1 दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, अजून 40 दिवस आहेत मग निनवेचा नाश होईल. तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोंताट नेसले. निनवेच्या राजाला ही बातमी समजली तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपला झगा आपल्या अंगातून काढून तो गोंताट नेसून राखीत बसला. राजाने त्याच्या सरदाराच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिद्ध केला. त्याने सांगितले, कोणत्याही मनुष्याने अथवा पशुने, गुराढोराने अथवा शेरडा मेंढराने काही चाखू नये, काही खाऊ नये व पाणी पिऊ नये, परंतु मनुष्य आणि पशु यांनी गोंताट नेसावेत. देवाचा मनापासून धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून व आपल्या हाताच्या दुष्कर्मापासून मागे फिरावे. न जाणो कदाचित देव वळेल, अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल, म्हणजे आपला नाश होणार नाही. तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत अशी त्यांची कृत्य देवाने पाहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता की मी त्यांच्यावर ते आणीन, त्याविषयी त्याने आपले मन बदलले व त्याने तसं केले नाही. योना अध्याय 4. परंतु यामुळे योनाला फार वाईट वाटले व त्यास राग आला. तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी तारशिसास पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहीत होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न आहेस, संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस. माझी विनंती ऐक, हे परमेश्वरा, माझा जीव घे, कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते. मग परमेश्वर म्हणाला, तुला राग येणे चांगले आहे काय? मग योना बाहेर निघून निनवे शहराच्या पूर्वे दिशेला बसला. तेथे तो एक मंडप करून सावलीत शहराचे काय होईल हे पाहत बसला. मग परमेश्वर देवाने योनाच्या डोक्यावर सावलीसाठी एक वेली उगवली, म्हणजे त्याने दुःखातून मुक्त व्हावे असे केले. त्या वेलीमुळे योनाला खूप आनंद झाला. मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा तयार केला, तो त्या वेलीला लागल्यामुळे ती वेल सुकून गेली. मग देवाने सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून झळीचा वारा सोडला आणि ऊन योनाच्या डोक्याला लागले. त्याने तो मूर्छित झाला व त्यास मरण येऊ अशी तो विनवणी करीत म्हणाला, मला जिवंत राहण्यापेक्षा मरण चांगले वाटते. मग देव योनाला म्हणाला, त्या वेलीमुळे तुला राग येणे हे चांगले आहे काय? तो म्हणाला, रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल. परमेश्वर त्यास म्हणाला, या वेलीसाठी तू काहीच कष्ट केले नाहीस व तू हिला मोठे केले नाही. ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली. त्या वेलीची तुला एवढी काळजी आहे, ज्यांना उजव्या व डाव्या हाताचा फरक समजत नाही असे 120,000 जास्त लोक या मोठ्या निनवे शहरात आहेत आणि पुष्कळ गुरेढोरे आहेत, त्यांची मी काळजी करू नये काय?